दानियेल अध्याय 11 दारियावेश मेदी याचा कारकिर्दीच्या पहिल्या वर्षी त्याची मजबूती करण्यास व त्यास शक्ती देण्यास मी उभा राहिलो. आता मी तुला खरे काय ते दाखवून देतो. पहा, पारस देशात 3 राजे उत्पन्न होतील. चौथा त्या सर्वाहून धनवान होईल. तो आपल्या धनाच्या योगाने बलाढ्य झाला, म्हणजे तो सर्वास ग्रीसच्या राज्याविरुद्ध उठविल. आणखी एक प्रबळ राजा उत्पन्न होईल. तो आपली सत्ता फार गाजविल आणि आपल्या इच्छेस येईल तसे करील. तो उदयास आला न आला तोच त्याचे राज्य मोडून 4 दिशास त्याचे विभाग होतील. तरी त्याच्या संततीच्या वाट्यास काही एक यावयाचे नाही व त्या राज्याचा विस्तार पूर्वीप्रमाणे राहणार नाही, कारण त्याच्या राज्याचे उच्चाटन करून ते त्याच्या संततीस वगळून इतरास देण्यात येईल. दक्षिणेचा राजा बलवान होईल आणि त्याचा एक सरदार त्याच्याहूनही बलाढ्य होऊन त्यास राज्य प्राप्त होईल. त्याचे राज्य मोठे होईल. नेमिलेल्या वर्षांची मुदत भरल्यावर त्यांचा आपसात मिलाफ होईल. दक्षिणेच्या राजाची कन्या उत्तरेच्या राजाकडे करार मदार करण्यास जाईल. तथापि तिचे बाहुबल कायम राहणार नाही आणि तो व त्याचे बाहुबलही टिकणार नाही. तर त्या स्त्रीस ज्यांनी आणिले, ज्याने तिला जन्म दिला व ज्याने त्या काळात तिला बल पुरविले, त्यासह ती परवश होईल. तरी तिच्या कुळातला एक अंकुर त्याच्या पदावर विराजमान होईल. तो सैन्यासह वर्तमान उत्तरेच्या राजाच्या गडात प्रवेश करील आणि त्याबरोबर संग्राम करून यशस्वी होईल. तो त्यांची दैवते ओतीव मूर्ती आणि त्यांची सोन्या रुपयाची सुंदर भांडी लुटून मिसर देशात नेईल. तो उत्तरेच्या राजावर चढाई न करता काही वर्षे राहील. तो दक्षिणेच्या राजाच्या मुलखात जाईल आणि तेथून स्वदेशी परतेल. तरी त्याचे पुत्र लढाई करीतील, मोठे लष्कर जमा करीतील. ते येऊन तो देश पादाक्रांत करून पार जातील. ते पुन्हा परत येऊन लढाई चालवून त्याच्या गडापर्यंत जाऊन थडकतील. तेव्हा दक्षिणेच्या राजाचे पित्त खवळून तो बाहेर पडून उत्तरेच्या राजाबरोबर युद्ध करील. तो पुष्कळ लोकसमूह घेऊन निघेल, पण तो समूह त्याच्या हाती लागेल. लष्कर जसजसे पुढे चाल करील, तसतसे त्याचे मन उन्मत्त होईल. तो लाखो लोकास चीत करील, तरी तो यशस्वी होणार नाही. तेव्हा उत्तरेचा राजा पुन्हा येईल. तो आपल्याबरोबर पूर्वीपेक्षा मोठे लष्कर घेऊन येईल. हा असा काही वर्षांचा काळ संपल्यावर तो मोठे सैन्य व बहुत धन घेऊन येईल. त्या समयी दक्षिणेच्या राजाविरुद्ध पुष्कळ लोक उठतील. दृष्टांत प्रत्ययास आणावा म्हणून तुझ्या लोकांपैकी अर्दांड लोक उठतील, पण ते पडतील। अशा प्रकारे उत्तरेचा राजा येईल, तो मोर्चे लावून तटबंदीचे नगर घेईल, तेव्हा दक्षिणेचे बाहुबल टिकणार नाही, त्याच्या मोठमोठ्या वीरांचे काही चालणार नाही, त्यांच्यात सामना करण्याचे त्राण उरणार नाही। त्याजवर चढाई करणारा आपल्या इच्छेस येईल तसे करील, व त्याज समोर कोणी टिकाव धरणार नाही, तो आपल्या हाती प्रत्यक्ष नाश घेऊन त्या वैभवी देशात उभा राहील। तो आपल्या साऱ्या राज्याच्या बलासह येईल, तरी तो त्याचबरोबर करार मदार करील। तो त्या स्त्रियांची कन्या भ्रष्ट करण्यास देईल, ती त्याच्या पक्षाला टिकून राहणार नाही, ती त्याची होणार नाही। नंतर तो आपला मोर्चा द्वीपांकडे फिरविल व त्यातली अनेक हस्तगत करील, पण त्याने लाविलेला हा काळीमा एक सरदार नाहीसा करील। एवढेच नव्हे तर तो उलट त्यालाच काळीमा लावील। मग तो आपल्या देशातील दुर्गाकडे आपला मोर्चा फिरविल, पण तो ठोकर खाऊन पडेल व त्याचा पत्ता लागणार नाही। पुढे त्याच्या जागी एक जण उभा राहील, तो त्या वैभवी देशात कर वसूल करणाऱ्यास पाठविल, पण थोड्याच दिवसात त्याचा नाश होईल, तरी तो क्रोधाने किंवा युद्धाने होणार नाही। मग त्याच्या जागी त्यांनी राजपदाचा मान न दिलेला असा एक हलका मनुष्य उदयास येईल, पण तो लोक निर्धास्त असता येईल व आर्जवी भाषणे करून राज्य मिळविल। त्या लोकांचे बळ त्याच्या पुढून पुरासारखे ओसरून जाऊन त्याचा नाश होईल, करार केलेल्या सरदाराचाही नाश होईल। त्याचबरोबर करार केल्यावर तो दग्याने वागेल, तो चढाई करून येईल व थोड्याशा लोकांच्या मदतीने बलाढ्य होईल। लोक निर्धास्त असता तो प्रांतातल्या सुपीक स्थलांवर चालून येईल आणि त्याच्या वडिलांनी व त्या वडिलांच्या वडिलांनीही केले नाही ते तो करील। तो लुटीचे धन लोकास वाटून देईल, काही काळपर्यंत मजबूत किल्ले घेण्याची तो मसलत करील, मोठी फौज घेऊन दक्षिणेच्या राजावर चालून जाण्याचा हिया व बल ही तो उत्तेजित करील। दक्षिणेचा राजा फार मोठी व पराक्रमी फौज घेऊन त्याचबरोबर युद्ध करील, पण त्याचा निभाव लागणार नाही, कारण लोक त्याच्या विरुद्ध मसलती करतील, त्याचे अन्न खाणारे त्याचा नाश करतील, त्याची सेना पुरासारखी लोटेल, पण पुष्कळ मरून पडतील। दोन्ही राजांची मने दुष्कृत्ये करण्याकडे वळतील, ते एका मेजावर बसून परस्परांबरोबर खोटे बोलतील, पण त्यातून काही निष्पन्न होणार नाही, कारण शेवट व्हावयाचा तो नेमिलेल्या वेळीच होणार। मग तो मोठी लूट घेऊन स्वदेशी परत जाईल, त्याचे मन पवित्र कराराविरुद्ध होईल आणि तो आपला मनोरथ पूर्ण करून स्वदेशी परत जाईल. नेमिलेल्या वेळी तो पुन्हा दक्षिणेस जाईल. तरी पूर्वीप्रमाणे आता त्याचे चालणार नाही, कारण कित्तिमाची जहाजे त्याजवर चाल करून येतील. म्हणून तो खिन्न होऊन मागे फिरेल आणि पवित्र करारावर रुष्ट होऊन आपल्या मनास वाटेल तसे करील. तो परत जाईल व पवित्र करार सोडणाऱ्या बरोबर स्नेह करू पाहिल. त्याच्या पक्षाचे सैनिक उठावणी करतील. ते पवित्र स्थान, तो दुर्ग ते भ्रष्ट करीतील. नित्याचे बलिहवन ते बंद करीतील आणि विध्वंसमूलक अमंगलाची ते स्थापना करीतील. जे करारा संबंधाने दुष्ट वर्तन करीतात त्यास तो फूस लावून भ्रष्ट करील. पण जे लोक आपल्या देवास ओळखितात ते बलवान होऊन थोर कृत्ये करीतील. लोकातले जे सूज्ञ पुरुष ते पुष्कळास बोध करीतील, परंतु ते बरेच दिवस तरवार, अग्नी, बंदिवास व लुटालूट यांनी संकटात पडतील. ते असे संकटात पडतील तेव्हा त्यास थोडी बहुत मदत होईल, पण पुष्कळ लोक त्याचबरोबर गोड बोलून त्यांना मिळतील. सूज्ञ पुरुषांपैकी कोणी संकटात पडतील ते अशासाठी की त्यांनी कसोटीस लागून अंतसमयासाठी शुद्ध व शुभ्र व्हावे, कारण नेमिलेला अंतसमय प्राप्त होण्यास अद्यापी अवधी आहे. तो राजा मनास येईल तसे वर्तेल, तो उन्मत्त होईल, सर्व दैवताहून तो आपणास श्रेष्ठ समजेल आणि देवाधिदेवाविरुद्ध विलक्षण उद्धटपणाच्या गोष्टी बोलेल. कोपाची पूर्णता होईपर्यंत त्याची चलती राहील. जे नेमिले आहे ते घडेलच. तो आपल्या पूर्वजांच्या दैवतांची, स्त्रियांच्या प्रेमाची किंवा कोणाही दैवताची पर्वा करणार नाही, कारण तो आपणास सर्वाहून श्रेष्ठ समजेल. आपल्या स्थानी राहून तो दुर्गदैवतास पूज्य मानील. जे दैवत त्याच्या पूर्वजास माहीत नव्हते त्याची तो सोने, रुपे, जवाहीर व मनोरम वस्तू यांनी पूजा करील. एका परकीय दैवताच्या सहाय्याने तो मोठे मजबूत गड लढेल. जे कोणी त्याला मानितील त्यांना तो वैभवास चढवील, त्यास पुष्कळ लोकांवर सत्ता देईल व मोल देऊन जमीन वाटून देईल. अंतसमयी दक्षिणेचा राजा त्याला टक्कर देईल. उत्तरेचा राजा रथ, स्वार व पुष्कळ तारवे घेऊन वावटळीसारखा त्याजवर येईल. तो अनेक देशात शिरेल व त्यास पादाक्रांत करून पार निघून जाईल. तो वैभवी देशातही शिरेल. पुष्कळ देश पादाक्रांत होतील, पण अदोम, मवाब व अम्मोन येथील निवडक लोक हे त्याच्या हातातून सुटतील. अशा प्रकारे त्या देशांवर तो आपला हात चालवील. मिसर देशही त्याच्या हातून सुटणार नाही. तो मिसर देशातील सोन्या रुपयाचे निधी व सर्व मौलवान वस्तू कब्जात घेईल. लुबी व कुशी हेही त्याच्या मागून चालतील, पण पूर्वेकडल्या व उत्तरेकडल्या बातम्यांनी तो चिंताक्रांत होईल। तेव्हा मोठ्या संतापाने पुष्कळांचा नाश व उच्छेद करण्यास तो निघून जाईल। समुद्राच्या व शोभिवंत पवित्र पर्वतांच्या दरम्यान तो आपले दरबारी तंबू ठोकील, पण त्याचा अंत येईल, कोणी त्यास सहाय्य करणार नाही।